दर्शने धन्यता ही आज मिळविण्याचा। पाहुया आठ गणपती हे डोळे ही धन्य धन्य होऊ दे क्षणाला। जय जय अष्ट विनायका बघुनी बोला। गणपती पहिला मोर गावाला पुणे जिल्ह्यात करा नदी तिरी आहे। मंदिरी मोरेश्वर मूर्ती शोभता आहे। हरुणी गर्व सिंधू राजाचा तारिले देव आणि शिव पार्वतीला। करुणी पुण्यवंत मोर गावाला। चिंतांचा हो तो रक्षिताच भोळ्या भक्तांचा। याची अंगारकी जो पाळी मनीच्या यात नाशनात सर्व जाळी। मिळे सिद्धी नि बुद्धी इथेच हो त्याला। पाहुया सिद्धी विनायकाला। तिसरा गणपती हा सिद्ध पेकी आहे। भीमा काठी देव नित्य गाजता आहे। मूर्ती उत्तराभिमुखी शुंडा उजवीकडे कडक सोळे। रिद्धी सिद्धी नित्य सेवे मधीरा। शिवाने मारियाला त्रिपुर त्या क्षणाला। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सूर्यकिरणाने मोरियाला स्पर्श केला। मंत्रपाठाने इथे गणपती पूजिला। विघ्नांचा नाश होई विघ्नेश्वरा पूजिता। जनात कीर्तियाची सुख दुखे जाणता। भयभीतास अभय देई हा पावतो सर्व जनायास शरण जाता। तारितो देव लोक सदा हाक देता। लेण्याद्रीमध्ये देव बैसला सहावा गणपती हा गिरिजात मज आहे। देवका पाठ मोरा बैसुनी आरा आहे। लेण्याद्रीमध्ये मूर्ती कोरलेली शेंदुराने पूर्ण माखलेली आहे। भक्तिभावाने तरी नाहलेली आहे। वरद विनायकाचे गाव महड आले वरदाता बघून हृदय धन्य झाले शापित देऊनियावर सदा उद्धरी शरण येई त्या गणेश सर्वदा उजुनी वरद विनायका टाळू आपदा आली ही पाली बल्लाळाची मनोमनी लागलेली आस दर्शनाची भेटूनिया बल्लाळेश्वरा पूजण्याची बाळतो भजे गणपतीला त्याच्या भक्तीशी देव एक रूप झाला बल्लाळाचे नाव घेऊन राही पालीला